यशया अध्याय 8। परमेश्वर मला म्हणाला, एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर शालाल हाश बाज असे लिही। माझ्याकरता साक्षीसाठी उरिया याजक व एबरेखाचा मुलगा जखर्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन। मी एका संदेष्ट्रीकडे गेलो, ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला। मग परमेश्वर मला म्हणाला, त्याचे नाव मेहर शालाल हाश बज असे ठेव, कारण लेकराला आई बाबा अशी हाक देता येण्याआधीच अशुराचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शमरोनाची लूट घेऊन जाईल। परमेश्वर माझ्याशी पुन्हा बोलला, हे लोक शिलोहाचे संत पाणी नापसंत करतात आणि रसीन व रमायल्याचा मुलगा याच्यासोबत आनंदी होतात, म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तिशाली लोंढा म्हणजेच अशुराच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील। तो आपले सर्व पाट व कडा भरून वाहील आणि तो पुढे वाहत यहुदात सिरेल व त्यास बुडवेल। पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल। हे इमानुएला, त्यांचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकेल। अहो लोकांनो, युद्ध करा पण तुमचा चुरडा होईल। दूरच्या सर्व देशांनो ऐका, युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुरडा होईल। स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुरडा होईल। योजना करा पण ती व्यर्थ करण्यात येईल। हुकुम करा पण तो अंमलात येणार नाही, कारण देव आम्हाबरोबर आहे। परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरून असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको। तो म्हणाला, हे लोक कोणत्याही गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका। ते ज्याला भीतात त्यास तुम्ही भिवू नका आणि घाबरू नका। सैन्याधीश परमेश्वर त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा, आणि तोच एक असा पवित्र आहे की तुम्हास त्याचा धाक वाटावा। तो एक पवित्र स्थान होईल, परंतु इस्रायलाच्या दोन्ही घराण्याला तो ठेस लागणारा धोंडा, अडखण्याचा खडक आणि यरुश्लेमेतील रहिवाशास पाश व सापळा असा होईल। पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशात अडकून पकडल्या जातील। माझी साक्ष पक्की बांध, नोंद अधिकृतपणे शिक्कामोर्तब करून माझ्या शिष्यांना दे। मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन, जो याकोबाच्या घराण्यापासून आपले तोंड लपवितो, मी त्याची प्रतीक्षा करीन। पहा, मी व मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्रायलास चिन्हे व चमत्कारासाठी जो सेनाधीश परमेश्वर सियोन पर्वतावर वसतो त्याने ठेवले आहेत। ते तुम्हास म्हणतील, भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या, जे काहीतरी बरळतात व मंत्र फुटफुटतात, परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय? म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहिजे। ते अशा गोष्टी बोलत नाहीत, कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही। ते अतिशय त्रस्त व भुकेले असे देशातून जातील। जेव्हा ते भुकेले होतील, संतापून आणि त्यांच्या राजाला व देवाला आपली तोंडेवर करून शाप देतील। ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील आणि पहा, विपत्ती अंधकार व दुःखाचे निराशाचे काहूर त्यांना दिसेल। ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील।